लेवीय प्रकरण 20 आज्ञाभंगामुळे होणारी शिक्षा। परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना आणखी असे सांग की इस्रायल लोकांपैकी अथवा इस्रायल लोकांमध्ये राहणाऱ्या परदेशीयांपैकी कोणी आपले अपत्य मोलखास अर्पिले तर त्याला अवश्य जीवे मारावे। आपल्या देशाच्या लोकांनी त्याला दगडमार करावा। मीही त्या मनुष्याला विनमुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करीन, कारण त्याने आपले अपत्य मोलखास अर्पून माझे पवित्र स्थान भ्रष्ट केले आहे आणि माझ्या पवित्र नावाला कलंक लाविला आहे। मोलखाला आपले अपत्य अर्पिण्याकडे देशाचे लोक डोळे झाक करून त्याला जीवे मारणार नाहीत, तर मी त्या मनुष्याला व त्याच्या कुटुंबाला विनमुख होऊन त्याचा व जे कोणी त्याला अनुसरून व्यभिचारी मतीने मोलखाच्या नादी लागतील त्या सर्वांचा स्वजनातून उच्छेद करीन। जो मनुष्य व्यभिचारी मतीने पंचाक्षऱ्यांच्या व चेटक्यांच्या नादी लागतो त्याला मी विनमुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करीन। म्हणून तुम्ही आपणास पावन करून पवित्र व्हा, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे। तुम्ही माझे विधी मान्य करून पाळा, तुम्हाला पवित्र करणारा मीच परमेश्वर आहे। आपल्या बापाला अथवा आईला जो शिव्या शाप देईल त्याला अवश्य जीवे मारावे। जो आपल्या बापाला अथवा आईला शिव्या शाप देईल त्याच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील। जो दुसऱ्याच्या बायकोशी व्यभिचार करीतो, म्हणजे आपल्या शेजाऱ्याच्या बायकोशी व्यभिचार करीतो, त्या जाराला व त्या जारिणीला अवश्य जीवे मारावे। जो आपल्या बापाच्या बायकोशी गमन करीतो तो आपल्या बापाची काया उघडी करीतो, त्या दोघांनाही अवश्य जीवे मारावे। त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील। कोणी आपल्या सुनेशी गमन केले तर त्या दोघांनाही अवश्य जीवे मारावे। त्यांनी विपरीत कृत्य केले आहे, त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील। कोणी पुरुषाने स्त्री गमनाप्रमाणे पुरुषगमन केले तर ते त्या दोघांचे अमंगळ कृत्य होय, त्यांना अवश्य जीवे मारावे, त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील। एखादी स्त्री व तिची आई ह्या दोघींना कोणा पुरुषाने ठेविले तर तो अतिदुष्टपणा होय, तो पुरुष व त्या दोघी स्त्रिया ह्यांना अग्नीत जाळून टाकावे। तुमच्यामध्ये अतिदुष्टपणा नसावा। कोणा पुरुषाने पशुगमन केले तर त्याला अवश्य जीवे मारावे, त्या पशुलाही मारून टाकावे। कोणी स्त्री कुकर्म करावयास एखाद्या पशुकडे जाईल तर त्या स्त्रीला व त्या पशुला मारून टाकावे, त्यांना अवश्य जीवे मारावे, त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील। कोणी आपल्या बहिणीला, मग ती त्याच्या बापाची मुलगी असो अथवा त्याच्या आईची मुलगी असो, आपली बायको करून घेऊन तिची काया पाहिल व ती त्याची काया पाहिल तर हा निंद्य प्रकार होय, त्यांच्या भाऊबंधांच्या देखत त्या दोघांचा उच्छेद करावा, त्याने आपल्या दुष्कर्माबद्दलची शिक्षा भोगावी। ऋतुमती स्त्रीशी कोणी पुरुष गमन करील व तिची काया उघडी करील तर त्याने तिच्या रक्ताचा झरा उघडा केला असे होईल, त्या दोघांचाही स्वजनातून उच्छेद व्हावा। आपली मावशी अथवा आपली आत ह्यांची काया उघडी करू नको। जो कोणी तसे करील त्याने आपल्या जवळच्या आप्ताची काया उघडी केली असे होईल, त्यांनी आपल्या दुष्कर्मांबद्दलची शिक्षा भोगावी। कोणी आपल्या चुलतीशी गमन केले तर त्याने आपल्या चुलत्याचीच काया उघडी केली असे होईल, ते आपल्या पापाची शिक्षा भोगून निस्संतान मरतील। कोणी आपल्या भाऊजईला बायको करून घेतले तर ती भ्रष्टता होय, तशा कृत्याने त्याने आपल्या भावाचीच काया उघडी केली असे होईल, ते निस्संतान राहतील। म्हणून तुम्ही माझे सर्व विधी व माझे सर्व नियम मान्य करून पाळावे, म्हणजे ज्या दिवशी वसाहत करण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जात आहे तो तुमचा त्याग करणार नाही। ज्या राष्ट्रांना मी तुमच्या पुढून घालवून देणार आहे त्यांच्या चालीरीतींचे तुम्ही अनुकरण करू नये। त्यांनी असली सर्व कृत्ये केली म्हणून मला त्यांचा तिटकारा आला आहे। त्यांचा देश तुमचे वतन होईल, ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा देश तुमच्या ताब्यात देईन असे मी तुम्हाला सांगितले आहे। तुम्हाला इतर राष्ट्रांपासून वेगळे करणारा मी परमेश्वर तुमचा देव आहे। म्हणून तुम्ही शुद्ध व अशुद्ध पशु आणि शुद्ध व अशुद्ध पक्षी ह्यांच्यातील भेद पाळावा, आणि जो कोणताही पशु पक्षी अथवा जमिनीवर रांगणारा प्राणी मी अशुद्ध ठरवून तुमच्यापासून दूर ठेविला आहे त्याच्या योगे तुम्ही आपणाला अमंगळ करू नये। तुम्ही माझ्या प्रीत्यर्थ पवित्र व्हावे, कारण मी परमेश्वर पवित्र आहे.
तुम्ही माझेच असावे म्हणून मी तुम्हाला इतर राष्ट्रांपासून वेगळे केले आहे.
कोणी पंचाक्षरी अथवा चेटूक करणारा असला, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांना अवश्य जीवे मारावे, त्यांना दगडमार करावा. त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.